गणना अध्याय 32. रौबेन आणि गाद या घराण्यांकडे गुराढोरांची खूप खिल्लारे होती. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुराढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले. म्हणून रौबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले. अटारोत, दिबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्रायलाच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती गुराढोरांसाठी खूप चांगली आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत. जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हा स्वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलीकडे नेऊ नको. रौबेन आणि गादच्या घराण्यातील लोकास मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का? जो देश परमेश्वराने इस्रायल लोकास दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरुत्साही करीत आहात? तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्या बाबतीत केली होती. कादेश बरण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले. ते लोक अशकोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्रायल लोकास परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत्त केले. परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला, मिसर देशातून आलेल्या 20 वर्षांवरील कोणत्याही मनुष्यास हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते, परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही, म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही. फक्त कनिजी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नुनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वरास अनुसरले. परमेश्वर इस्रायल लोकांवर खूप रागवला होता. परमेश्वराच्या दृष्टीने त्यांनी वाईट कृत्य केली. त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्यांना 40 वर्षे रानात भटकावयास लावले. आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो, परमेश्वराने त्याच्या इस्रायल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का? जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करायचे सोडले तर परमेश्वर इस्रायल लोकास अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल. पण रौबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू. त्यामुळे आमची मुले या ठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्रायलाच्या इतर लोकास मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू. इस्रायलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही. यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हास आमचे वतन प्राप्त झाले. म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्या बरोबर वतन घेणार नाही. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल, परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे आणि तो अपना पुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल. तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हकलले पाहिजे आणि तर तो देश त्याच्या ताब्यात आल्यावर तुम्ही परत याल. नंतर परमेश्वराकडे आणि इस्रायलाकडे तुम्ही निरपराधी असाल तर हा देश परमेश्वरापुढे तुमचे वतन असा होईल. पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा. तुमच्या मुलांसाठी शहरे वसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा, पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा. नंतर रौबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत, तू आमचा मालक आहेस, म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करू. आमच्या स्त्रिया, मुले, शेरडे मेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील, पण आम्ही तुझे नोकर यार्देन नदी पार करू. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ जसे आमचा धनी सांगत आहे. याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नुनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले. मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रौबेनचे लोक यार्देन नदी पार करतील, ते लढाईत परमेश्वराच्या पुढे चालतील, ते तुम्हास प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल, पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल. गाद आणि रौबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही करण्याचे वचन देतो. आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे. तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रौबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश, अमोर्याचा राजा सिहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजूबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली. गादच्या लोकांनी दिबोन, अटारोत, अरोएर, अटारोत, शोफान, याजेर, यागबहा, बेत निम्रा आणि बेत हरान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले. रौबेनाच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम, नबो व बालमौन आणि सिबमा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली, पण नेबो आणि बालमोनचे नाव त्यांनी बदलले. माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले. माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकास घालवले. मोशेने गिलाद मनशेच्या कुटुंबातील माखीराला दिले, म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले. मनशेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे असे म्हटले. नोबाहाने कनात व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.